आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॅनडामध्ये आयोजित G7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. आर्थिक व्यवहार विषयक कृती गटाकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध. इस्रायल इराण संघर्ष तीव्र. नागरिकांनी तात्काळ तेहरान सोडावं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. देशभरात 2000 वाहनचालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा सरकारचा निर्णय. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर. यावर्षी 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत रंगणार सामने. आणि महाराष्ट्र कर्नाटकसह देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा. बिहारमध्ये वीज पडून 14 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कॅनडातल्या कननिस्किस इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी सलग 6व्यांदा या परिषदेत सहभागी होत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कॅनडाला भेट देत आहेत. या 2 दिवसांच्या दौऱ्यात ते अनेक द्विपक्षीय बैठकांमध्येही भाग घेतील. तसंच पंतप्रधान G7 देशांच्या नेत्यांशी, इतर आमंत्रित देशांच्या आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, AI ऊर्जा संबंध आणि क्वांटम तंत्रज्ञान अशा विविध जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा ग्रँड कोलार ऑफ द ऑर्डर ऑफ द मकारिओस थर्ड हा सर्वोच्च नागरी सन्मान काल सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिडेस यांनी प्रदान केला. सायप्रसचे पहिले राष्ट्राध्यक्ष आर्चबिशप मकारिओस थर्ड यांच्या नावानं असलेला हा पुरस्कार विविध देशांच्या प्रमुख आणि नामवंत व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून हा सर्व भारतवासियांचा गौरव असल्याचं म्हटलं आहे. सायप्रसमध्ये गेल्या 23 वर्षातील भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती. मोदी यांनी रविवारी लिमासोलमध्ये व्यापारविषयक परिषदेत सहभाग घेतला आणि उपस्थितांना तसंच भारतीय जनसमुदायाला संबोधित केलं. दहशतवादी कारवायांना होणाऱ्या अर्थपुरवठ्यावर देखरेख ठेवणाऱ्या आर्थिक व्यवहार विषयक कृती गटानं म्हणजेच FATF पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांच्या आर्थिक मदतीशिवाय असे हल्ले शक्य होत नाहीत असं या कृती गटानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कुठलाही एक देश किंवा संस्था एकट्यानं दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करू शकत नाही, तर दहशतवाद रोखण्यासाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं FATF अध्यक्षा एलिसा डी एंडा मद्राजो यांनी म्हटलं आहे. आर्थिक व्यवहार विषयक कृती गटानं एखाद्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्याची ही घटना काहीशी दुर्मिळ असून गेल्या दशकभरात या गटानं केवळ 3 वेळा असा निषेध नोंदवला आहे. एखादा देशच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं FATF अधिकृतरित्या नोंदवणं हे देखील प्रथमच घडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष वाढत असून दोन्ही देश एकमेकांच्या पायाभूत सुविधा केंद्र आणि रहिवासी भागांवर हल्ले करत असल्यानं संघर्षाची तीव्रता वाढत आहे. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी होऊनही हा संघर्ष सध्या तरी कमी होण्याची चिन्ह नाहीत. इस्रायलनं काल इराणची राष्ट्रीय प्रसारण संस्था इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग म्हणजेच IRIB हल्ले केले. इस्रायलच्या पायाभूत सुविधा केंद्रांवर इराणनं केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं इस्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान इराणनं इस्रायलबरोबरचा संघर्ष थांबवावा आणि अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर चर्चा करावी असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांच्या संघर्षात इस्रायलला कुठलीही प्रत्यक्ष मदत करणार नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व नागरिकांना तात्काळ तेहरान सोडण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायलकडून होत असलेले हवाई हल्ले थांबवण्यासाठी अमेरिकेनं हस्तक्षेप करावा असं आवाहन इराणनं केलं आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या अणुनिरीक्षकांच्या प्रमुखांनी इराणच्या सर्वात मोठ्या युरेनियम समृद्धीकरण केंद्राचं मोठं नुकसान झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सरकारनं देशाच्या विविध भागात 2000 वाहनचालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. देशातल्या दुर्गम आणि आदिवासी भागात ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येतील. यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं गडकरी म्हणाले. देशात सध्या सुमारे 22 लाख वाहनचालकांची आवश्यकता आहे आणि या प्रशिक्षण केंद्रांमधून कुशल वाहनचालक तयार होतील असं गडकरी यावेळी म्हणाले. आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी धरती आबा अभियान ही एक चांगली संधी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेसाठी 80,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पालघर इथं केलं. पालघर जिल्ह्यातल्या मनोरमध्ये प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या 32 जिल्ह्यातल्या 5,000 गावांमध्ये हे अभियान राबवलं जाणार असून त्यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या 654 गावांचा समावेश आहे. शासनाच्या 17 विविध विभागांच्या 25 योजना यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. अहमदाबाद विमान अपघातातल्या 125 मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे. त्यापैकी 83 मृतदेह आधीच मृतांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत अशी माहिती गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिली आहे. उर्वरित मृतदेह योग्य प्रक्रिया आणि ओळख पूर्ण झाल्यानंतर लवकरच संबंधित कुटुंबियांच्या ताब्यात दिले जातील असंही पटेल यांनी सांगितलं. अहमदाबाद इथल्या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिव देहावर काल राजकोट इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरात मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनी रुपाणी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं महिलांच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेची सुरुवात येत्या 30 सप्टेंबर रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेची उपांत्य फेरी 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी होणार असून अंतिम सामना 2 नोव्हेंबरला खेळला जाईल. स्पर्धेतला बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना येत्या 5 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना श्रीलंकेत आर प्रेमदासा स्टेडियमवर दुपारी 3 वाजता होणार आहे. एफआयएच हॉकी प्रो लीगमध्ये भारतीय महिला संघ आज आणि उद्या लंडनमधल्या ली व्हॅली हॉकी अँड टेनिस सेंटरमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध खेळेल. सध्या 9 गुणांसह भारतीय महिला संघ 7व्या क्रमांकावर आहे. क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या पुरुषांच्या एफआयएच हॉकी 2025 दुसऱ्या दिवशी काल 4 रोमांचक सामने झाले. फ्रान्स आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. कोरियानं वेल्सचा 3-2 असा पराभव केला तर फ्रान्सनं दक्षिण आफ्रिकेवर 3-4 अशी मात केली. पाकिस्ताननं जपानचा 3-2 असा पराभव केला तर न्यूझीलंडनं मलेशियाचा 4-3 असा पराभव केला. हवामान. देशाच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सौराष्ट्र आणि कच्छमधल्या काही ठिकाणी आज अतिमुसळधार पाऊस पडेल. अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, महाराष्ट्रातही कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसंच गोवा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील 2-3 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या काही ठिकाणी आज मेघगर्जनेसह सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दिल्लीमध्येही येत्या 3-4 दिवसात वादळ आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात बिहारमधल्या 8 जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून झालेल्या घटनांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. बक्सर जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून पश्चिम चंपारण आणि कटिहारमध्ये प्रत्येकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कैमूर, लखीसराय, सीतामढी आणि भागलपूर जिल्ह्यातही काल संध्याकाळी वीज कोसळल्यानं मृत्यूची नोंद झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कॅनडामध्ये आयोजित G7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. आर्थिक व्यवहार विषयक कृती गटाकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध. इस्रायल इराण संघर्ष तीव्र. नागरिकांनी तात्काळ तेहरान सोडावं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. देशभरात 2,000 वाहनचालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा सरकारचा निर्णय. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर. यावर्षी 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत रंगणार सामने. आणि महाराष्ट्र, कर्नाटकसह देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा. बिहारमध्ये वीज पडून 14 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.